आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि ओमान दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार। विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयकाला संसदेची मंजुरी। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अहमदाबादमध्ये 20 षटकांच्या मालिकेतला आज अखेरचा सामना। आता सविस्तर बातम्या। भारत आणि ओमान यांच्या दरम्यान काल सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओमान भेटीदरम्यान वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानमधील समपदस्थ मंत्र्यांनी मस्कत इथं यावर स्वाक्षरी केली। दोनही देशांमध्ये शिक्षण, सागरी व्यापार, कृषी क्षेत्राशी संबंधित विविध सामंजस्य करारही करण्यात आले। भारत आणि ओमान यांच्यातील बंध जुने असल्याचं मोदी यावेळी म्हणाले। भारत ओमान यांच्यातील दृढ संबंधांचं प्रतीक म्हणून ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी मोदी यांना ऑर्डर ऑफ ओमान हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला। तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी काल मायदेशी परतले। विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका अभियान अर्थात विकसित भारत जी रामजी विधेयक संसदेत काल मंजूर झालं। परवा लोकसभेत मंजूर झालेल्या या विधेयकाला काल राज्यसभेचीही मंजुरी मिळाली। विकसित भारत 2047 या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगानं ग्रामीण विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी हे विधेयक संसदेत सादर करण्यात आलं। या विधेयकानुसार आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला 125 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाईल। याद्वारे त्या कुटुंबातील प्रौढ अकुशल व्यक्तींना रोजगार मिळेल। या रोजगार निधीमध्ये केंद्र सरकारचा 60% तर राज्यांचा 40% वाटा असेल। केवळ ईशान्येकडील आणि हिमालयातील राज्यांसाठी केंद्र सरकार 90% निधी देणार आहे। राष्ट्रप्रथम या तत्वानुसार केंद्र सरकार काम करत आहे। गावांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले।
पैसा बचाना नहीं चाहते, हम रोजगार देना चाहते हैं, गांव को विकसित बनाना चाहते हैं। इसलिए इसी साल बजट में प्रस्तावित है 1,51,282 करोड़ रुपया। और ये रुपया कहां जाएगा? ये मजदूरों को मजदूरी के लिए भी जाएगा, ये गांव के विकास के लिए भी जाएगा। अकेले भारत सरकार 95,600 करोड़ रुपया खर्चा करेगी।
दरम्यान हे विधेयक मागे घ्यावं या मागणीसाठी काल सकाळी विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली। राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं नाव पुसण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला। अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक 2025 म्हणजेच शांती विधेयकाला काल संसदेनं मंजुरी दिली। राज्यसभेमध्ये काल चर्चेनंतर या विधेयकाला मान्यता देण्यात आली। लोकसभेत हे विधेयक याआधीच मान्य करण्यात आलं होतं। अणुऊर्जा क्षेत्रातली सुरक्षितता अधिक भक्कम करणं, दर्जा सुधारणं आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा बळकट करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयानं 14 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। नाशिकमधल्या एका नागरिकानं यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली। तपोवनातली ही झाडं 30 ते 40 वर्ष जुनी असून ती नाशिकला प्राणवायूचा पुरवठा करतात, त्यामुळे साधूग्रामच्या निर्मितीसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती। या याचिकेची दखल घेऊन न्यायालयानं सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून येत्या 14 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे। सदनिका घोटाळा प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काल त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला। हा राजीनामा पुढील प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचं पवार यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिव देहावर काल उत्तर प्रदेशातल्या नोएडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। राम सुतार यांचं काल दिल्लीत वृद्धापकाळानं निधन झालं। ते 100 वर्षांचे होते। स्टॅच्यू ऑफ युनिटी या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं आरेखन सुतार यांनी केलं होतं. याखेरीज अनेक थोर व्यक्तींचे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे बारकावे दाखवणारे पुतळे सुतार यांनी उभारले आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, टागोर सांस्कृतिक पुरस्कार यांसारखे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. गेल्याच महिन्यात त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राम सुतार यांना काल राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आदरांजली वाहिली. जागतिक कीर्तीचे महान शिल्पकार राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीसह अनेक ऐतिहासिक शिल्पांच्या माध्यमातून भारताची ओळख जागतिक पातळीवर नेली. त्यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे असं रावळ यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही सुतार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अहिल्यानगरमधील शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी राम सुतार यांच्याबद्दल आकाशवाणीजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या.
अतिशय एवढे मोठे कलाकार असून देखील समोरच्या एखाद्या ज्युनियर कलाकाराला समजून घेणं, त्याची कला बघणं, त्याला कमीत कमी शब्दामध्ये मार्गदर्शन करणं हा त्यांचा स्वभाव होता. राम सुतार हे भारताचेच नव्हे तर पूर्ण जगाच्या पाठीवरील एक महान तपस्वी शिल्पकार होते. त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यामध्ये संसदेसमोरचं बसलेलं महात्मा गांधींचं शिल्प असो, अनेक शिल्प, खूप त्यांनी इतकं प्रचंड काम केलंय. त्याच्यामधलं सर्वोच्च काम म्हणजे त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचं जगातलं सगळ्यात उंच असं सरदार सरोवरावरील शिल्प केलेलं आहे. ते म्हणजे एक त्यांच्या आयुष्यातील निर्मितीचा एक मानबिंदू ठरलेला आहे. अशा 27 कला तपस्वीला शतशः नमन करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो.
मार्गशीर्ष अमावस्या किंवा वेळा अमावस्या हा शेतकऱ्यांचा सण आज साजरा होत आहे. ऐकूया या सणाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा पारंपरिक आणि निसर्गाशी नातं जपणारा सण दर्शवेळा अमावस्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी शहर ओस पडलेली दिसतात तर शेतशिवार माणसांनी फुलून गेलेले असतात. यावर्षी लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आता रब्बी हंगाम जोरात सुरू असून या हंगामातून शेतीमालाचे अधिकाधिक उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून हिरव्यागार पिकांची पूजा केली जाते. कडब्याचा कोप तयार करून त्यात 5 पांडव, लक्ष्मी तसेच शेतात आलेल्या धान्याची मनोभावे पूजा केली जाते. यानंतर शेतकरी बांधव आपल्या शेतात कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांसोबत वनभोजनाचा आनंद घेतात. ज्यांना शेती नाही अशांनाही खास या वनभोजनाचे आमंत्रण दिले जाते तर अनेक जण वेळा अमावस्याचा पारंपरिक पदार्थाचा आनंद हे उद्यानात जाऊन घेतात. या दिवशी काळ्या आईची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. आंबील, ज्वारी बाजरीचे उंडे, भज्जी, धपाटे, तिळाच्या पोळ्या, वांग्याचे भरीत अशा खास गावरान पदार्थांची मेजवानी असते. संपूर्ण लातूर, धाराशिव जिल्हा, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भाग तसेच कर्नाटक सीमा भागात हा सण शेतकऱ्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. सर्व जाती धर्मातील नागरिक शेताकडे वळल्याने अनेक गावात संचारबंदी सदृश शांतता दिसून येते. निसर्गाची हानी न करता माणसाला निसर्गाशी जोडणारा वेळा अमावस्या हा शेतकरी आणि निसर्गाच्या अतूट नात्याचा उत्सव आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी, लातूर.
नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव इथं येळकोट येळकोट जय मल्हार अशा जयघोषात बेलभंडाऱ्याची उधळण करीत पारंपरिक पद्धतीनं श्री खंडोबा रायाच्या यात्रेस काल सुरुवात झाली. लाखो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं. दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली. वाघ्या मुरळीला बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यात काल सर्वत्र अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेनं राष्ट्रीय धार्मिक वांशिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा 1992 या दिवशी स्वीकारला. अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा यांचं जतन आणि संवर्धन करण्याचा अधिकार असून या अधिकाराची प्रभावी अभिव्यक्ती व्हावी या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो. क्रिकेट. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये होत आहे. चौथा सामना धुक्यामुळे रद्द झाल्यानंतर भारत या मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. आता 5व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका बरोबरी साधण्यात यशस्वी होणार की भारत निर्विवाद विजय मिळवणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आहे. हवामान. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असून उद्याही असंच हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ओमान दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयकाला संसदेची मंजुरी. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अहमदाबादमध्ये 20 षटकांच्या मालिकेतला आज अखेरचा सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.